नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशभरांत काल पारंपारीक तरेन उत्साह आनी उमेदीन दिवाळी मनयली. ऑपरेशन सिंदूर वेळार तिनूय संरक्षण दळांमदल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्कारची पडली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री मोदींनी नागरिकांक स्वदेशी उत्पादनां खरेदी करून उत्सवाचो हंगाम मनोवपाचे आनी 140 कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम मनोवपाचे आवाहन केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज केरळच्या 4 दिसांच्या दौऱ्या खातीर तिरुवनंतपुरमात पावतल्यो. आता पुराय खबरो. देशभरांत काल पारंपारीक तरेन उत्साह आनी उमेदीन दिवाळी मनयली. वायटाचेर बऱ्याचो जैत दर्शोवपी ही परब घरां, देवळां आनी हेर भौशीक सुवातींनी रोशणाय करून मनयली. दिवाळी निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक परबी भेटयली. प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आनी दिवाळीच्यो शुभेच्छा दिल्यो. प्रधानमंत्री मोदींनी उपराष्ट्रपती एन्क्लेवांत उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांची भेट घेतली आनी तांकांय परबी भेटयली. ऑपरेशन सिंदूर वेळार तिनूय संरक्षण दळांमदल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्कारची पडली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
भारतीय वायुसेना द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल ने, भारतीय सेना की जांबाजी ने, तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था.
गोवा आनी कारवाराच्या दर्यादेगेवेल्या INS विक्रांत हांगा नौदलाच्या कर्मचाऱ्या वांगडा तांणी दिवाळी मनयली. प्रधानमंत्री मोदी हांणी INS विक्रांत हे आत्मनिर्भर भारत आनी मेड इन इंडियाचे एक प्रतीक आसा अशें म्हणलें. आयचो दीस अद्भूत आसा कारण एका वटेन दर्या आसा आनी दुसऱ्या वटेन भारत मातेच्या शूर सैनिकांचे ताकद आसा आनी हेर देशां भारताकडल्यान सशस्त्र खरेदी करपाक सोदता अशें तांणी मुखार म्हणलें.
और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है. अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं. भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है.
फाटल्या दशकांत भारतांतले संरक्षण उत्पादन तिप्पट वाढून 1.5 लाख कोटी रुपया मेरेन पावला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. 2014 वर्सा सावन 40 परस चड देशी रितीन तयार केल्ली झुजारी जहाजां आनी पाणबुड्यो पावल्यात. भारत आता आपली चडशी संरक्षण उपकरणां देशांत तयार करता. दर 40 दिसांनी सरासरी नवी झुजारी जहाजां वा पाणबुडी नौदळांत जोडटात अशें तांणी मुखार सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नागरिकांक स्वदेशी उत्पादनां खरेदी करून उत्सवाचो हंगाम मनोवपाचे आनी 140 कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम मनोवपाचे आवाहन केला. प्रधानमंत्र्यांनी नागरिकांक उत्सवाच्या काळांत खरेदी केल्ल्यो वस्तू सोशल मिडियार शेअर करपाचे आवाहन केला. हाका लागून हेरांकूय अशेंच करपाची प्रेरणा मेळटली अशें तांणी सांगला. तांणी गर्व से कहो ये स्वदेशी है अशी घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज केरळच्या 4 दिसांच्या दौऱ्या खातीर तिरुवनंतपुरमात पावतल्यो. बुधवारा राष्ट्रपती शबरीमाला देवळाचे दर्शन घेतल्यो. बिरेस्तारा राष्ट्रपती राजभवन तिरुवनंतपुरमात आदले राष्ट्रपती KR नारायणन हांच्या पुतळ्याचे अनावरण करतल्यो. राष्ट्रपती श्री नारायण गुरू समाधीच्या शताब्दी समारंभातूय सहभागी जातल्यो. याशिवाय राष्ट्रपती पाला हांगाच्या सेंट थॉमस कॉलेज आनी एर्नाकुलमातल्या सेंट तेरेझा कॉलेजीच्या कार्यक्रमांत वांटेकार जातल्यो. बिहारांत पयल्या पावण्याच्या विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी फाटीं घेवपाची निमणी तारीख जाले उपरांत 121 विधानसभा मतदारसंघा खातीर वट्ट 1314 उमेदवार मळार आसा. ह्या पावण्यार 61 उमेदवारांनी आपली उमेदवारी फाटीं घेतली. 18 जिल्ह्यांनी वट्ट 1690 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. तातूंतले 1375 उमेदवार वैध थारले. पयल्या पावण्या खातीर फुडल्या म्हयन्याच्या 6 तारखेक मतदान जातलें. मजगतीं 20 जिल्ह्यांतल्या 122 मतदारसंघाचो आसपाव आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या पावण्या खातीर उमेदवारी दाखल करपाची निमणी तारीख आतां सोंपल्या. आयज उमेदवारी पत्रांची छाननी जातली आनी उमेदवारांक 23 ऑक्टोबर मेरेन उमेदवारी फाटीं घेवंक मेळटली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
22 सप्टेंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाहीर केल्या आणि फाटल्या महिन्याच्या 22 तारखेक सुरू केल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदो समाजातल्या सगळ्या घटकांतल्या लोकांक जाता। नेक्स्ट जेन जीएसटी सुधारणा आणि कर दरांत लक्षणीय घट करून भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांत व्हड चालना दिली। या पावलाक लागून नागरिका खातीर तंत्रगिन्यान अधिक परवडपी जाले आणि त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादनांक प्रोत्साहन मेळ्ळें। नवीन सुधारणा अंतर्गत मॉनिटर्स आणि प्रोजेक्टरावयलो जीएसटी 28%वेल्यान 18% केला। हे पाऊल डिजिटल अर्थव्यवस्थेक बळकटी दिता, नवोपक्रम चालना दिता आणि स्टार्टअप इलेक्ट्रॉनिक्साक तेको दिता। नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजात आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्राचे आयोजन करतले। एक्सचेंजांनी जारी केल्या परिपत्रका प्रमाण दनपरा 1:45 बाजारपेठ उक्ती जातली आणि दनपरा 2:45 बंद जातली। या सत्रांत केल्या सगळ्या वेव्हारांक सामान्य निवाडो निर्बंध लागू असतले। आज पुलीस यादिस्तीक दीस मनयतात। 1959 ह्या दिसा लडाखांतल्या हॉट स्प्रिंग्स हांगा सशस्त्र चीनी सैन्यान घाल्ल्या घातपातांत 10 पराक्रमी पुलिसांनी आपलो जीव राष्ट्राक ओपलो। तेन्ना सावन दर वर्सा 21 ऑक्टोबर हो दीस पुलीस यादिस्तीक दीस म्हणून मनयतात। आयज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग नवी दिल्लींतल्या राष्ट्रीय पुलीस स्मारकांत फुलाहार ओंपतले। केंद्रीय घर राज्यमंत्री, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांचे मुखेली, केंद्रीय पुलीस संघटनांचे मुखेली हुतात्म्यांक माळ घालून नमन करतले। केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आणि दिल्ली पुलीस हांची संयुक्त परेड जातली। ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते गोवर्धन असरानी, ज्यांका मोगान असरानी म्हणून वळखतात, तांकां वयाच्या 84 वर्सा दीर्घ दुयेसान मरण आयलें। 5 दशका परस चड काळाच्या कारकिर्दीसयत असरानी हांच्या हिंदी चित्रपट दृष्टीन विशेषत विनोदी शैलीत योगदान भरपूर आणि सखोल आशिल्लें। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल आनंद विहार रेल्वे स्थानकाची अचानक पळवणी केली आणि सणासुदीच्या काळांत प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित केली। पत्रकारांकडेन उलयताना वैष्णव हांणी सणासुदीच्या काळांत प्रवाशांनी गर्दी कमी करपाक विशेष व्यवस्था केल्या अशें तांणी म्हळें।
पूरे देश भर में जो बहुत बड़े सेंटर्स हैं जहां पे एक साथ सडन पैसेंजर्स का सर्ज आता है, चाहे वो साउथ में हो, वेस्ट में हो, सब जगह बहुत बड़ी मात्रा में व्यवस्था की गई है। और मैं रिक्वेस्ट करूंगा सभी सिविल सोसाइटी के मेंबर्स से भी कि ऐसे में जो बीच बीच में भ्रामक वीडियो और पुराने वीडियो को चलाकर लोगों में एक भ्रम की स्थिति पैदा करने की कोशिश करते हैं, वैसा न करें।
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आशिल्ली। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो। भारतीय हवामान विभागान मुखावेल्या 4 दिसां खातीर तमिळनाडूत घोग्यांच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। फुडल्या 2 दिसां खातीर पुडुचेरी आणि कराईकलान घोग्यांनी पावसाची शक्यताय उक्तायल्या। बेरिनातल्या मनामा हांगा जाल्ल्या आशियाई युवा खेळा सर्तीन भारतान कुराश या पारंपारीक कुस्तीच्या प्रकरणात आनीक 2 पदकां जोडून काल या खेळांतली संख्या 3 पदकां झाली। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। देशभरांत काल पारंपारीक तरेन उत्साह आणि उमेदीन दिवाळी मनयली। ऑपरेशन सिंदूर वेळा तिनूय संरक्षण दळांमधल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्करची पडली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। प्रधानमंत्री मोदींनी नागरिकांक स्वदेशी उत्पादनां खरेदी करून उत्सवाचो हंगाम मनोवपाचो आनी 140 कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम मनोवपाचे आवाहन केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळच्या 4 दिसांच्या दौऱ्या खातीर तिरुवनंतपुरमांत पावतल्यो। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले। नमस्कार।